हरि हरि हरि। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनञ्च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। हा सातवा आठवा आणि नववा श्लोक हा जीवाची उत्क्रांती आणि भोग वर्णन करणारा असे हे तीन श्लोक आहेत। संसार वृक्षाचं वर्णन संपल्यानंतर महत्वाचं म्हणजे एका निष्कर्षाला येणं आवश्यक आहे की संसार वृक्ष हा बाहेर नसून संसार वृक्ष आपल्या आतच आहे। संसार वृक्ष म्हणजे जगड व्याळ असं काहीही पाहण्याची आवश्यकता नसून ऊर्ध्व मूल असणारा आणि अधः शाखा असणारा असा संसार वृक्ष आपल्या ठिकाणी ठासून भरलेला आहे। आपल्याला बोध होण्यासाठी म्हणून संसाराची संसार वृक्षाची उपमा किंवा रूपक देऊन तोच विषय जो इतर सर्व भगवद्गीतेमध्ये आलेला आहे तोच विषय भगवंतांनी समजावून सांगितलेला आहे। या मुळाचं जर ज्ञान झालं, आपण ब्रह्म अशा प्रकारची जर भावना झाली तर संसार वृक्ष या नावाचा पदार्थच राहत नाही आणि मीच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा अशुद्ध मी देह मी जीव अशा प्रकारचा भाव निर्माण होतो तेव्हा सगळा संसार वृक्ष तयार होतो, तो आपल्या ठिकाणीच असतो। अशा प्रकारचा हा विषय संपल्यानंतर मग आलेला हा तीन श्लोकांचा अधिकरणाचा जो भाग आहे तो जीव जेव्हा शरीरात असतो तेव्हा तो कशा रीतीने वर्तन करतो, तो शरीर सोडून जातो तेव्हा कशा प्रकारे गुण घेऊन पुढे जातो, जीव मन बुद्धी आणि इंद्रियांमुळे कशा संस्काराला धरून ठेवतो आणि त्याच्या सकटच निघून जातो याचं वर्णन केलेलं आहे। हे वर्णन जरी आपल्याला तिराहीत वाटलं कोणा जीवाचं तरी देखील ते आपल्या स्वतःचंच आहे, अशा पद्धतीने हे वाचावं अशा पद्धतीने हे ऐकावं। कारण जर तसं वाचलं नाही तर या तीन श्लोकांचा आणि आपला काहीही संबंध नाही असं वाटण्याची शक्यता असते। या जीवलोकामध्ये सनातन अशा जीवलोकामध्ये मी जीव होऊन राहतो असं भगवंत म्हणतात। म्हणजे परमात्माच जो जीवदशेला आला, परमात्माच ज्याच्यापासून संसार वृक्ष निर्माण झाला, तो परमात्माच जीव या अबोधाला प्राप्त होतो आपल्या ठिकाणी। परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी आहे, आपल्या ठिकाणी काय गडबड होते तेच इथेही सांगितलेलं आहे। मन आणि मनाच्या बरोबर सहा इंद्रिय जी आहेत त्या सहा इंद्रिय तसंच कर्मादी प्रकृतीतील जे घटक आहेत या सगळ्यांना हा जीव आकर्षित करून ठेवतो। मन श्रवण चक्षु स्पर्श घ्राण रसना आणि प्रकृतीतील त्याला अनुरूप असे गुण यांच्या परस्पर समन्वयाने त्याचा विश्वामधला खेळ सुरू होतो। सोपं आहे समजायला, अवघड काही नाही। वस्तुतः परमात्म स्वरूप असलेला पण प्रकृतीच्या नादी लागतो आणि प्रकृतीच्या नादी लागून जीव भूत झालेला जीव रूप झालेला असा विषयांमध्ये आकर्षित होतो। आपण कसे आकर्षित होतो याचंच वर्णन चाललेलं आहे। तसंच शरीर जेव्हा हा जीव सोडून देतो, शरीरम यद अवापनोती यच्चाप्युत क्रामतीश्वरः हा ईश्वर रूपी जीव जेव्हा शरीर सोडून देतो किंवा शरीर धरतो, शरीराला प्राप्त होतो किंवा शरीरात राहून काही कर्म करत राहतो, गृहित्वैतानी संयाती वायुर्गंधानी वाशयात, तो जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा फुलातून जसा वायू फुलाचा गंध घेऊन निघून जातो आणि गंधरहित फूल नंतर शिल्लक राहतं, तसा देह केवळ पडतो आणि सगळ्या संस्कारांना घेऊन मनामुळं बुद्धीमुळं सर्व इंद्रियांमुळं जीवात्म्यावर झालेले सगळे संस्कार आहेत त्यांना घेऊन जीव पुढच्या गतीला निघून जातो. आपलं पुढच्या गतीला निघून जाणं आणि मागच्या जन्मामध्ये जे काही आपण भोग भोगले ते संस्कार घेऊन या जन्मामध्ये येणं याचं वर्णन चाललेलं आहे. ते असं म्हणतात की श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. तो विषयांचा उपभोग घेतो, तो या सर्वांच्या ठिकाणी राहतो, तो श्रोत्राच्या ठिकाणी राहतो, कानाच्या ठिकाणी तो राहतो. अलीकडे मला काही वेळेला मुंबईला ठाण्याला जाण्याचा प्रसंग आला तर प्रत्येक जण ते कानात इयरफोन अडकून मोबाईल खिशात ठेवून आणि आपल्या आपल्या मस्तीत सगळी तरुण मुलं सगळ्या तरुण मुली अशा प्रकारे चालताना दिसल्या. मी एकदा चौकशी केली की हे काय सगळं, तर ते गाणी ऐकतात असं मला समजलं. सतत रस्त्यांनी चालत असताना, रेल्वेचे पूल ओलांडत असताना, रेल्वेत चढलेले असताना, उतरत असताना, कामावर जात असताना, काम करत असताना ऐकतात का ऐकत नाहीत माहित नाही. इंद्रिय आणि मनाचा अधिष्ठाता होऊन हा जीवच श्रोत्रा करवी योग्य तो विषय श्रोत्राचा विषय भोगत असतो. तसंच डोळ्याचा विषय श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच आणि स्पर्शाचा विषय फार बलिष्ठ. आपण जेव्हा कापड विकत घेतो तेव्हा असा हात लावून पाहतो कसं आहे फॅब्रिक, तिथपासून स्पर्शाचा विषय सुरू होतो आणि जाहिराती देखील स्पर्शाच्या काय असतात की रेशमासारखे मुलायम केस. रेशीम हा विशिष्ट रेशमाचा जो किडा आहे त्या किड्याच्या मधून निघालेला जो धाका आहे किंवा तंतू आहे तर त्याच्यापासून निघालेला आणि आपण ते आपल्याकरता उपयोगी समजलेलं अशी गोष्ट आहे. खरं म्हणजे ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे पण त्याचा आपण भरपूर उपयोग करतो. मानवी केस रेशमासारखे कसे होतील, माणसाचे जे केस आहेत ते आणि रेशमाच्या किड्यापासून निघालेला तंतू याचा फरक असणार. पण इतकं आपण फसतो हे जे विभ्रम आहेत सर्व इंद्रियांचे विभ्रम ते मोठे मोठे फसवतात. डोळ्याला रूप असंच फसवतं, कानाला शब्द असाच फसवतो, स्पर्श असाच फसवतो, रसना देखील मी असा विनोद वाचला का की नवीन लग्न झालेल्या आपल्या नवऱ्याला बायको म्हणत होती की मी वासावरून ओळखा की पदार्थ काय केलाय. डोळे मिटून तो म्हणतो की त्याच्याऐवजी माझ्या तू जिभेवर तो पदार्थ ठेव, ओळखता आला तर बघतो. रसना आणि घ्राण. आपल्या केंद्रात एक जण यायचे, एक साधक यायचे, आता ते खूप खूप काळात आले नाहीत, नंतर दिसले नाहीत. ते कोणीही त्यांना भेटलं की पहिलं अत्तर घ्या, हे हिना आहे असं म्हणायचं, अत्तर लावायचं, बघा कसं आहे, नवीन आले. मी मागं फिरायला जायचो तर एक एक व्यक्ती सगळ्यांना अत्तर त्यांच्या ओळखीच्या सारसबागेमध्ये सकाळी अत्तर लावते. म्हणून प्रत्येक इंद्रियांचा जो जो विषय आहे तो तो विषय ती इंद्रिय आणि मन आणि त्या मनाचा अधिष्ठाता म्हणजे सत्ताधीश जीव होऊन त्या विषयाचं सेवन करणारा असा असतो. म्हणजे मीच माझ्याबद्दल चाललंय, जीवाबद्दल चाललंय म्हणजे माझ्याबद्दल चाललंय. तो जेव्हा शरीरात असतो, शरीरम यदवाप्नोती, जेव्हा शरीर स्वीकारतो तेव्हा यच्चाप्युत क्रामतीश्वरः, त्याच्यामध्ये वास करत असताना अथवा शरीरातून निघून जात असताना हा जो जीव आहे हा जीवच सर्व काही करत असतो आणि पुढील सगळ्या प्रवासाला तो संस्कार घेऊन निघून जात असतो. आपली जी कर्म आहेत त्या कर्मांना म्हणूनच जपलं पाहिजे. कर्मांचा जो बाहेरचा परिणाम आहे तो आहेच आहे. एक बाह्य परिणाम किंवा बाह्य फळ आहे कर्माला आणि एक अंतरफळ आहे. मी तुमच्यावर रागावलेलो आहे, कोणत्या तरी गोष्टीबद्दल माझा समज म्हणा गैरसमज म्हणा तुमच्याबद्दल झालेला आहे. मी संतापलोय तुमच्यावर आणि तुम्ही आलात आणि मी तोंड सूप घेतलं तुमच्यावर, याचा बाहेरचा परिणाम निश्चित होणार. मी कारण असताना किंवा कारण नसताना एक व्यक्ती जगामध्ये मला शत्रू म्हणून करून ठेवली. जी व्यक्ती रागावते आणि एकदम फाड दिशी दुसऱ्याला बोलते तिला ती कितीही जरी जरुरीचं वाटत असलं तरी एकदा बसलेली गाठ परत सुटत नाही. त्या व्यक्तीचा भले आपल्याशी संबंध येवो नाहीतर न येवो पण आपण एक शत्रू निर्माण केलेला असतो. जर पणत तुम्हाला त्याच्याशी कधीच संबंध आला नाही तर प्रश्न नाही, पण जर आला यदा कदाचित कोणत्याही कारणाने तर त्याच्या मनात राहिल्याखेरीज असल्याखेरीज राहत नाही. मग तो फार परमार्थ करणाराच असला पाहिजे, सोडून देणारा, पण असं सहसा नसतं. त्याचा जो अंतर परिणाम आहे तो त्याच्यावर जसा होतो तसा माझ्यावरही होतो. प्रत्येक कर्माचा माझ्यावर परिणाम होतो. मी केलेल्या चुकीच्या कर्माचा परिणाम माझ्यावर होतोच. मी खोटं बोललो, परत खोटं बोललो, परत खोटं बोललो आणि वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींशी मी खोटं बोलत असल्यामुळं तसं सर्वांना समजत नाही की मी खोटं बोलणार आहे. कधी कधी मी खोटं बोलतो पण माझ्या आत एक खोटारडा आपोआप जन्माला येत असतो आणि वाढत असतो, याची मला जाणीव नसते. हे सगळं माझ्या ठिकाणी निर्माण होतं. त्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार शेष जीवावरच होतात, मनावर होतात, बुद्धीवर होतात, चित्तावर होतात, माझ्या मीपणावर त्याचे संस्कार होतात. आणि जेव्हा हे शरीर सुटतं तेव्हा देखील सुटका नाही, ते घेऊनच तो पुढच्या प्रवासाला जातो. असं असल्यामुळं इंद्रिय आणि मनाचा अधिष्ठाता असणारा हा जीव हे सर्व गोळा करत असतो. अशा प्रकारचा एकूण जो विषय आहे तो आपल्याशी अत्यंतिक संबंधित असा आहे. याच्यावरच्या ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत, काही ओव्या आपल्या पाहून झालेल्या आहेत. पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी म्हणोनी होये व्यापारा रूढ. हा जीव ही सगळी माझी कार्य आहेत म्हणून कर्म करायला प्रवृत्त होतो. जैसे स्वप्नी परिव्राजे आपणया आपण कुटुंब होईजे, हे आपलं झालेलं होतं. संन्यासी स्वप्नामध्ये एकटाच खरा असताना, झोपलेला असताना आपण आपल्याच ठिकाणी सगळं कुटुंब निर्माण करतो. स्वप्नात दुसरा कोणी नसतो, पण तिथं मित्र तयार होतो, घर तयार होतं, वाहन तयार होतो, आपण वाहन चालवणारे होतो, हे सगळं आपल्यातून निर्माण होतं. आपण या आपण कुटुंब होईजे परिव्राजक संन्यासी, जसा आपल्यातूनच आपण स्वतः आपली पत्नी, आपला संसार, आपली मुलं याची उत्पत्ती करतो. मग तयाचे निधावीचे मोहे सैरा, आणि त्यांच्याकरता अत्यंत मोहग्रस्त होऊन सैरा वैरा होऊन धावपळ देखील करतो. तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तीएसीची भजे, आपलं वर्णन आहे. वस्तुत आत्मस्वरूप असलेला असा मी आत्मविस्मृती झाल्यामुळं आपणच आपल्या प्रकृतीसारखा प्रकृतीशी ऍडजस्ट होऊन मगच वर्तन करायला लागतो. आणि प्रकृती वेगवेगळी असते. सत्व रजतम असा प्रकृतीत भेद असतो. सत्व सात्विक प्रवृत्ती असली, सात्विक प्रकृती असली तरी देखील तिच्यावर जसे संस्कार झालेले असतात तसा तो सत्वगुण काम करतो. आज राहळकर सर आले नाहीयेत बर का, मागच्या वेळेला आपली पालखी होती आणि त्यांना माहीत नसल्यामुळे ते प्रवचनाला आले. ते मला म्हणाले की मी तुमच्या ग्रंथातून वाचलं की स्वामी माधवनाथ म्हणत असत की 5% सत्वगुणी लोकांकरता हे कार्य आहे. तर म्हणाले माझं असं मत आहे की 5% सत्वगुणी मंडळीतल्या 5% लोकांकरता स्वामी माधवनाथांचं कार्य आहे. कारण 5% सत्वगुणी लोक येतात कुठं? सत्वगुणी जर 5% असतील आणि 5% आले तरी खूप मोठं आहे, पण 5% सत्वगुणी मंडळींमधले 5% आपल्या केंद्रात येतात. जे असेल ते असो म्हणाले, पण याचं कारण जे उरलेले 95% 5% जे उरलेले आहेत त्यांच्यावर कसे संस्कार झालेत सत्वगुणी असले तरी, कोणावर पूजेचे संस्कार झालेले असतात, कोणावर कर्मकांडाचे, कोणावर भजन पूजनाचे, कोणावर वाद्य वगैरे घेऊन अभंग म्हणण्याचे, गाण्याचे. असं असल्यामुळं हा असा परमार्थ आहे, तो परमार्थ देखील रुजणारे ते म्हणाले 5% 5% असतील असं माझ्याशी सहज गप्पा मारताना ते म्हणाले. तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमवनी पुढती तीएसीची भजे, मनाच्या रथी वळघे. ज्ञानेश्वर महाराजांची उपमा म्हणजे तो मनाच्या रथावर बसतो. मनाचा रथ म्हणजे किती वेगाने चालणारा रथ. स्वामीजी म्हणायचे की कालिदासांनी लिहिले की नल दमयंती, तो नल दमयंतीला घेऊन जात असताना, पळवून नेत असताना त्या दमयंतीच्या अंगावरचा शेला उडाला वाऱ्यानी, आणि तिने नलाला सांगितलं की माझा शेला उडाला तो घेऊ. तो म्हणाला की आत्ता तू सांगितलंस, क्षणापूर्वी उडाला आणि आत्ता सांगतेस एका क्षणानंतर, आता हा रथ कैक योजन पुढे गेला, एका क्षणात इतका वेगाने. मनाचा रथ हा असाच असतो. जर नळाचा रथ इतक्या वेगाचा असेल तर मनाचा रथ म्हणजे या क्षणाला अमेरिकेत आपल्या मुलापाशी, काही काही वेगाला कुठेही ब्रेक नाही. खरं म्हणजे त्या मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, अशा प्रकारच्या ज्या पाट्या आपण वाचतो. अति घाई संकटात नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाला जर ब्रेक बसलाच बसला, मन जर मनरहित झालं, त्यांना म्हणायचं ते बरोबर आहे, त्याचा अर्थ आपल्याला बरोबर समजतो. विचाराच्या आवर्तात सापडून ड्रायव्हिंगकडे दुर्लक्ष करू नका, पण खरा जर मनाला ब्रेक बसला आणि तो देण्याचं काम तर ध्यान करतं, पण तो वेगळाच विषय आहे. ड्रायव्हिंगच्या तिथं या मनाच्या ब्रेक बद्दल सांगितलेलं असतं. मनाच्या रथी वळघे, श्रवणाच्या द्वारे निघे किंवा श्रवणाच्या द्वारातून बाहेर पडतो. मग शब्दाची रिघे राना माझी, शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारकम असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. ऐकायचं, शब्दजाल उत्पन्न करायचा, वाद वाढवायचे. तुझी प्रकृतीचा वागोरा, त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय, जो मनाच्या रथावर आरूढ होऊन वाटेल तसा सैरावैरा फिरतो, तोच श्रवणाच्या द्वारामध्ये प्रवेश करतो, तोच शब्दाच्या रानामध्ये फिरणारा असतो. तोची प्रकृतीचा वागोरा आणि त्यालाच कधी कधी प्रकृतीचा लगाम बसतो आणि त्वचेच्या बाजूला हा रथ वळतो. त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाच्या बाजूला हा प्रवेश करतो आणि स्पर्शाची या घोरा वना जाय आणि घनघोर जंगल स्पर्शाचं देखील सुरू होतं. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. आणि कधी कधी नेत्रद्वारा रूपाच्या डोंगरामध्ये जशी वनश्री पाहताना भान कोणाकोणाचं हरपून जातं बर का, प्रत्येकाचं हरपून जाईल असं नाही, पण ज्याचं हरपून जात नाही त्याला सौंदर्य दृष्टी जवळपास नाही म्हणायला पाहिजे. खरंच डोंगर आता जर तुम्ही गेलात, मी नाही गेलेलो, लोणावळ्याच्या तिथून जर गेलात तर किती धबधबे, किती वनश्री, ढग तुमच्या मधूनच जात असतात. एकदा असं झालं, किती मला वाटतं एक 3-1 वर्षांपूर्वी, मला आपले मुकुंदराव म्हणाले की तुम्ही कधी पावसाळ्यात लोणावळ्याला गेलायत का? मी म्हटलं नाही कधी नाही. चला म्हणाले, मी गाडी घेऊन येतो आपण जाऊ. आणि मी गेलो, मी मधुरातही आणि ते धो 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 पाऊस पडत होता. त्याच्यातच इतक्या गाड्या वेगवेगळ्या हॉटेलच्या समोर लागलेल्या होत्या, भिजून चिंब भिजून आलेली तरुण मुलं तिथं चहा पित होती, वडे खात होती. तिथं बसावंसं वाटत नव्हतं, काय करावं, उगीच आलो अशा प्रकारे मला एक भावना झाली. मग त्या एक्सप्रेस वेच्या तिथून मधूनच एका ठिकाणी वळून परत मागं येता येतं तिथून आम्ही मागं आलो. म्हणाले, बऱ्याच गाड्या लागल्या, त्या लोक थांबून ते धबधबे पाहत होते. झाले पाहून परत जाताना मी मुकुंदरावांना म्हटलं की मी कधी अशा प्रकारे आलो नव्हतो. ते म्हणाले, माझी तीच अडचण आहे, मी जर आता म्हटलो, मी आतापर्यंत हे केलं नाही आणि आता जर मी हे करीन असं म्हणलं, कोणाला जर म्हणलं तर ते म्हणते की या मुकुंदरावांना काय झालंय, त्याच्यापेक्षा आपले स्वामी बरे, तुम्हाला घेऊन गेलेलं आपलं बरं. नाहीतर आमचा मुकुंदा म्हणतो की अण्णा आता या वयात कुठे लोणावळेल जाता, म्हणून आपलं तुम्हाला बरोबर घेतलं म्हणले. मी म्हणलं पुन्हा नाही बाबा यायचा. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, का रसनेची या वाटा रिघोनिगा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या व्यंगचित्राच्या पुस्तकामध्ये एक व्यंगचित्र आहे, असा एक भला मोठा माणूस खुर्ची त्या मनाने अगदीच छोटीशी समोर गोल टेबल आणि ऑर्डर देतो आहे की 3 उत्तप्पे, 3 टोमॅटो ऑमलेट, 4 वडा प्लेट, अशी बरीच भली मोठी ऑर्डर देतो आणि सर्वात शेवटी म्हणतो आणि एक हवाबाण हरडेची बाटली. का रसनेची या वाटा निघो निघा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. मागच्या वर्षी मी पंढरपूरला गेलो होतो, मला वाटतं गुरुपौर्णिमा झाल्यावर मी गेलो, हो ना काका? तर एका ठिकाणी भोजनाला गेलो तर ताटामध्ये किती श्रीखंड वाढावं त्या माणसाला, माझ्या मते ते श्रीखंड जवळपास किलो दीड किलो तरी असेल, एवढं श्रीखंड होतं. आणि तो म्हणत होता की अरे आता तुझं वाढून समाधान झालं का, म्हणजे खायला तरी सुरुवात करतो. आणि खरंच त्यांनी खाल्लं. ना तरी येण्याची घाणे जई देहांशू करी निघणे, या रसनेपासून घराणापाशी जेव्हा जीव येतो मग गंधाची दारुणे आडवे लंघी, ऐसे देह इंद्रिय नायके धरुनी मग जवळिके, भोगीच ती शब्दादिके विषय भरणे. देह इंद्रिय नायक असा मी जीव मनाची जवळीक करून मनाच्या साह्यानी भोगी जती शब्दादिके विषय भरणे, परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जई शरीरी का पैसे एका धीरे. पण हे कधी आणि कुठपर्यंत तो करू शकतो, जोपर्यंत त्याला एखाद्या शरीराचा आश्रय असतो तोपर्यंत. हे सगळे भोग भोगण्यासाठी त्याला शरीराची अत्यंतिक आवश्यकता असते. जैसा आथीला आणि विलासिया, संपन्नता देखील आहे आणि विलासी देखील आहे. तैची ओळख हो ये धनंजया. आमच्या लहानपणी आमच्या आळीमध्ये अशी एक तीन चार घरं होती की ती आळी देखील त्यांच्या नावानेच ओळखली जायची. त्यांच्या घरांमध्ये जेव्हा लग्न होऊन मुलगी यायची तेव्हा त्या मुलीच्या वडिलांना तिथं अशी एक गढई होती, त्या गढईपाशी नेलं जायचं आणि म्हणायचं की तुमची जिथं दृष्टी जातीये ती सगळी जमीन आमची आहे बर का, एवढ्या मोठ्या जमिनीचे मालक एकत्र कुटुंब. घरात हे पाच सहा भाऊ, त्यांची मुलं दोघं दोघं तिघं तिघं, त्यामुळं 18-20 सुना, त्यांची मुलं. पोस्टमन जेव्हा यायचा तेव्हा यांच्या घरामध्ये जवळपास 20-25 पत्र रोज यायची आणि जेवायच्या आधी त्याचं सामूहिक वाचन व्हायचं की हिच्या माहेरून पत्र आलंय, याचं पत्र आलंय, याच्या काका याच्या मामाचं, अशा प्रकारे वाचन व्हायचं. आणि मग निर्णय व्हायचा की यांच्या इथं लग्न आहे पाठवायचंय, त्याच वेळेला यांच्याकडेही काही कार्यक्रम आहे तिकडेही जायला पाहिजे, कोण कुठं जाईल, कोणाला पाठवायचं, कोणाला काय उत्तरं द्यायची, याची चर्चा चालायची आणि मग भोजन. असं एक अतिशय संपन्न घर होतं. त्या घरातली तरुण मुलं खरोखरच आपण सिनेमात पाहतो तसं हाताला गजरे बांधलेले असायचे आणि अशी कट्ट्यावर बसून असे असे वास घ्यायचे. राजबिंडे, लाल बुंद गोरे, तब्येतीने चांगले, दिसायला चांगले, अशा अशा प्रकारचे राजविलास ज्याला म्हणू असा पुरेपूर त्यांच्या घरामध्ये असावा असे सगळे. जैसा आथीला आणि विलासिया, संपन्नता देखील आहे आणि विलास करण्याची प्रवृत्ती देखील आहे, या दोन्ही गोष्टी असणं. तैची ओळख हो ये धनंजया, तो तेव्हाच ओळखला जातो जई राजसेव्या ठाया वस्ती सीए. राजवाड्यात राहत असलेला पाहिजे ना, झोपडीत आहे आणि हाताला गजरा गुंडाळाय, कोण विचारतो त्याला. तैसा अहं कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा धुमाडू, हा जाणी जाई तई निवाडू जई देह पाविजे. जर देह असेल तर हे सगळं शक्य आहे ना. अहंकर्तृत्व आणि अहंकर्तृत्वाची जी वाढ आहे ती देह असेल तर शक्य आहे. म्हणून त्या जीवाला देहाचा आश्रय धरून यावं लागतं, हे सगळं भोगण्यासाठी का होईना, का विषयेंद्रियाचा धुमाडू, धुमारे विषय आणि इंद्रियांचे। जेव्हा या दिवसामध्ये अजून वेलाला झाडाला वाढ, त्याला धुमारा असंच म्हणतात, हा जाणी जाई तई निवाडू जाई देह पाविजे, देह असेल की मग आलं श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच आपली स्थिती। अथवा शरीराते सांडी, अथवा जेव्हा शरीर हा जीव टाकून देतो तरी इंद्रियांची तांडी, सगळ्या इंद्रियांचा तांडा आपण या सवे काढी घेऊन जाय। या तांड्यामधला म्हणजे डोळा आहे, तर डोळ्यामधला पाहण्याचा विषय, पाहण्याचा रस हा बरोबर तो घेऊन जातो, त्याचे संस्कारही बरोबर घेऊन जातो। असे सगळ्या इंद्रियांचे, जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, अतिथी आला घरामध्ये आणि बोलाचालीहून अतिथी अपमान होऊन निघून गेला असं समजा। जेवायच्या आधी काहीतरी विषय झाला, काहीतरी घडलं आणि अतिथी न जेवता निघून गेला, रागावला, संतापला किंवा दुःखी झाला आणि निघून गेला, तो जसं पुण्यरूप संपत्ती तुमची घेऊन जातो, का साई खडेयाची गती सूत्र तंतू, किंवा साई खडेयाचं भावलं जर सूत्र तंतू तुटला तर काही उपयोग नाही। नाना मावळते नि तपने नेई जती लोकांची दर्शने, मावळणारा सूर्य लोकांचं दर्शन, लोकांची दृष्टी, दृष्टीचं सामर्थ्य ज्या प्रकाशामुळे आहे तो प्रकाशच घेऊन जातो। हे असो द्रुती पवने नेई जे जैसी, भगवंतांनी एकच उपमा दिली, वायूर गंधा निवाशयात, फुलामधला गंध जसा वायू घेऊन जातो। ज्ञानेश्वर महाराजांनी किती उपमा दिल्या बघा, अतिथीचा अपमान झाला तर तो जशी पुण्याची संपत्ती घेऊन जातो, किंवा साई खडेयाची गती सूत्रतंतू तो तुटला तर गती बंद होते, किंवा सूर्य जर मावळला तर लोकांची पाहण्याची सगळी सुविधा नाहीशी होते, किंवा हे असो द्रुती पवने नेई जे जैसी, किंवा वारा जसा सुगंध घेऊन जातो फुलातला, तेवी मनःषष्ठा यया इंद्रिया ते धनंजया देहराजू ने देहा पासून गेला। देहराज जीव हा मना सकट साही इंद्रिय यांच्या इंद्रियांना म्हणजे त्यांच्या संस्कारांना बरोबर घेऊन निघून जातो। मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी तेथ तैसेची उढती पांगी मनादिक। मग इथ म्हणजे पुन्हा इथ जन्माला येवो अथवा स्वर्गात जन्माला येवो, जे देह तेथ जेथ जे देह अपंगी, इथं जो देह त्याला प्राप्त होईल अथवा स्वर्गात देह प्राप्त होईल, देहाशिवाय तर भोग नाहीतच। त्यामुळं जीव निघून गेला तर त्याला परत इथं पृथ्वी तलावर तरी देह प्राप्त होईल, किंवा स्वर्गात गेला तरी देह त्याला लागणारच आहे। त्या देहाबरोबर हे सगळे संस्कार मनासकट तसेच्या तसे जातील। जैसा मालवली या दिवा प्रभेसी जाय पांडवा, दिवा मालवला की त्याची प्रभा देखील, प्रभेसकट दिवा जसा नाहीसा व्हावा। मग उजळीचे आणि मग परत लावावा तेथ तेधवा तैसाची फाके, आणि लावल्याबरोबर जिथं मालवला आणि दुसरीकडे जर उजळला तर इथं जसा होता तसाच तिथं देखील तो प्रकाश टाकतो। म्हणून असं समजायचं कारण नाही की फार फार दुःखाने जर्जर झालेले लोक दुःखातून सुटण्यासाठी कधी कधी आत्मघात देखील करतात. आत्मघात केल्यानंतर आपण याच्यातून सुटू असं त्यांना वाटतं. पण पुन्हा जेव्हा ते देह धरतात तेव्हा त्यांच्यापाशी तेच मन येतं, तीच बुद्धी येते. आपल्या स्वतःच्याच देह मन बुद्धीमुळे ते दुःख भोगत असतात. तीच देह मन बुद्धी परत त्यांच्या ठिकाणी येते, तीच प्रकृती त्यांच्या ठिकाणी येते आणि ती प्रकृती परत त्यांच्या दुःखाला तशीच कारण होते. सुटका नाहीये. इथं गुणांमध्ये परिवर्तन झालं तरच सुटका आहे. जसं रामकृष्ण म्हणायचे ना की कोणा एखाद्याचं कलकत्त्यात पोट दुखतं म्हणून पोटदुखीपासून सुटावं म्हणून तो काशीला जाऊन राहिला, तर पोट बरोबरच घेऊन गेला, त्यामुळे तिथेही पोटदुखी आहेच. तरी ऐसैसिया राहाटी अविवेकियांचे दिठी येतुले हे किरीटी गमेची गा. म्हणून जे अविवेकी आहेत त्या अविवेकी लोकांच्या दृष्टीने याच्यातून सुटण्याचा मार्ग म्हणून मरण जरी वाटलं तरी तो उपाय नाही. जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगीला अथवा देहोनी गेला हे साचची मानिती. जे आत्मा देहामध्ये आला त्यांनी विषयाचा उपभोग घेतला आणि देह सोडून तो निघून गेला हे जे सत्य मानतात एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानी आले. जर ज्ञान असेल तर मात्र येणं जाणं यामध्ये गुण भोगणं यामध्ये हे सगळं प्रकृतीचं आहे असं तो मानेल. हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत आणि माझे म्हणजे आत्म्याचे शुद्ध मीचे जाणीव जी आहे शुद्ध अस्तित्व आहे तर ते शुद्ध अस्तित्व देह इंद्रियांपासून अत्यंत वेगळं आहे आणि देह इंद्रियांचे हे सगळे भोग गुण दोष सगळे संस्कार हे त्यांचे आहेत असं मानतो आणि त्यांच्यापासून तो सतत आपल्याला वेगळा काढतो. हे जे श्लोक आहेत हे केवळ तत्वज्ञानाच्या अंगाने घेऊ नका. आपण रोज जीवन जगत असताना याचा खूप उपयोग आहे. शरीरामध्ये जन्माला येत असताना जीवन जगत असताना अथवा शरीर सोडून निघून जात असताना जसा वायू गंध घेऊन निघून जातो तशा प्रकारे जीव हा आपले आपले गुणदोष घेऊन निघून जातो संस्कार रूपाने. ते गुणदोष आता आपल्याकडे आलेले आहेत असं समजून दोष दूर करण्याचा प्रयत्न, प्रकृतीपेक्षा मी वेगळा आहे असं समजण्याचा अभ्यास, असं लक्षात येण्याचा अभ्यास, त्याच्याकरता करावा लागणारा विवेक, त्याच्याकरता करावी लागणारी साधना ही करावी म्हणून हे सांगितलेलं आहे. आणि जीव लोकामध्ये जीव म्हणून ओळखला जाणारा तो खरं म्हणजे माझा अंश आहे असं जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा आपण परमात्मा आहोत असं मानल्यामुळं या सगळ्या दोषांपासून आपण मुक्त होऊ अशा प्रकारचा या श्लोकांचा संदेश आहे. तशा प्रकारे आणि त्या अर्थाने जो कोणी घेईल हा अर्थ स्वीकारेल त्यांनी. आणि आता आठवा नैव किंचित करोमी इति युक्तः मन्येत तत्वविद. रविवारची जी प्रवचन चालली ते याच्यामध्ये काय फरक आहे. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करतायत, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही अशीच धारणा ठेवावी असं भगवंत तिथं म्हणतात. आणि इथेही तेच म्हणतायत की माझा सनातन अंश जीवरूपानी खरं म्हणजे परमात्मा पण अबोधानी भ्रांतीनी आपल्याला स्वतःला जीव समजणारा. म्हणून पुढचा जो श्लोक आलेला आहे उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम. शरीरातून निघून जाणाराला किंवा शरीरात राहून भोग भोगणाऱ्याला शरीरात राहणाऱ्याला आणि शरीरात राहून भोग भोगणाऱ्याला विमूढा नानुपश्यंती, जो विमूढ आहे तो हे सगळं देह इंद्रियांचं आणि प्रकृतीचं आहे असं न ओळखता हे माझं आहे असं जो पाहतो तो मूढ, असा विमूढ त्याला कधीही पाहू शकत नाही। पश्यंती मात्र पाहणारे आहेत ज्ञान चक्षुषा, ज्यांना ज्ञान दृष्टी लाभलेली आहे ते मात्र हे पाहू शकतात इत्यादी आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः माग्रुधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि।